आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक विकासाच्या निकषांवर सखोल पुनर्विचार करण्याचे दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत केलं आवाहन. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं भविष्य बदलू शकते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं संत्रा स्पेन इस्रायल व्हाया विदर्भ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रतिपादन. मतदार यादीसंदर्भातील तक्रारी संबंधित महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या 6 बाद 247 धावा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक विकासाच्या निकषांवर सखोल पुनर्विचार करण्याचं आवाहन आज दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राला संबोधित करताना केले. यावेळी बोलताना आफ्रिकेनं पहिल्यांदाच G20 शिखर परिषदेचं आवाहन आयोजन केलं असल्यानं मोदी म्हणाले की जागतिक विकासाच्या निकषांवर पुनर्विचार करण्याची आणि समावेशक शाश्वत अशा दोन्ही प्रकारच्या विकासाला प्राधान्य देण्याचीही योग्य वेळ आहे. त्यांनी पुढे सांगितलं की भारताची संस्कृतीविषयक मूल्ये विशेषतः एकात्मिक मानवतावादाचे तत्व पुढे जाण्याचा अर्थपूर्ण मार्ग देतात. 3 दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेत प्रधानमंत्री मोदी सर्व सत्रांना उपस्थित राहतील आणि जागतिक दक्षिण चिंता, शाश्वत विकास, हवामान कृती, ऊर्जा संक्रमण आणि जागतिक प्रशासनातील सुधारणांसह भारताच्या प्रमुख प्राधान्यक्रमांचं सादरीकरण करतील. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं भविष्य बदलू शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं बारामती येथे क्लस्टरच्या स्वरूपात शेतकऱ्यांनी ऊसाची विक्रमी लागवड केली. विदर्भात देखील लहान शेतकऱ्यांना किफायतशीर दरात हे तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकतं. त्यांना देखील विक्रमी उत्पादन घेण्याची संधी आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री तसंच अॅग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी आज केलं. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या संत्रा स्पेन इस्रायल व्हाया विदर्भ या पुस्तकाचं आज विमोचन करण्यात आलं. त्यावेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
बेसिकली इसमें हमारे खेत में पहले हम जमीन के पूरा हेल्थ सॉइल कार्ड तैयार करते हैं, फिर उसके आधार पर एक वेदर स्टेशन लगाते हैं जो सैटेलाइट से लिंक होता है और उसमें मॉइस्चर गिनने के लिए भी लगता है. तो पानी का यूज 50% कम होता है. जो जरूरी नहीं वो फर्टिलाइजर हम देते हैं, वो कहते हैं अभी ये नहीं इसकी जरूरत है. प्लांट में भी टेक्नोलॉजी का उपयोग करके उत्पादकता बढ़ाने के लिए AI का आया. इस साल का हमारा एग्रो विजन का मेन थीम AI ये हमारी रही. बहुत अच्छा रिस्पॉन्स किसान से मिला.
काही महिन्यांपूर्वी गडकरी यांच्या नेतृत्वात विदर्भातील 40 संत्रा उत्पादकांची टीम स्पेन येथील व्हॅलेन्शिया संत्रा लागवडीचा अभ्यास करण्यासाठी गेली होती. व्हॅलेन्शिया येथील संत्रा लागवडीची पद्धत, येथील नर्सरी, पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग इतर अनेक गोष्टींची इत्यंभूत माहिती स्पेनवरून आल्यानंतर अॅग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीनं संत्रा उत्पादकांसाठी एका नागपुरात कार्यशाळेच्या माध्यमातून मांडण्यात आली. या माहितीचं संकलन या पुस्तकात आहे. 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान अॅग्रोव्हिजन येथील कृषी प्रदर्शनामध्ये विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यशाळांना विदर्भातील तसंच संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग आणि प्रतिसाद मिळत आहे. अॅग्रोव्हिजनच्या दुसऱ्या दिवशी ऊस लागवड कार्यशाळेला आज गडकरींनी संबोधित केले. शेतकऱ्यांनी मातीमध्ये ऑरगॅनिक कार्बनसह कोणती पोषक द्रव्ये आहे हे तपासून घेत सॉइल हेल्थ कार्ड तयार करावं असं सांगताना नितीन गडकरी यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून तूर, संत्रा, कापूस अशा उत्पादनाचं एकरी उत्पादन वाढवू शकतो असं सांगितलं. केंद्र शासनाच्या वतीनं देशातील 40 कोटी कामगारांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक कामगारांचा सन्मान करणारी कामगार संहिता लागू केली असून या ऐतिहासिक निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी, तरुणांसाठी नियुक्तीपत्रांची हमी, महिलांसाठी समान वेतन आणि आदराची हमी या निर्णयामुळे प्राप्त झाली असून कामगारांच्या सामाजिक सुरक्षेची हमी मिळणार असल्यानं प्रत्येक कामगारांसाठी हा निर्णय महत्वपूर्ण असल्याची भावना नागपुरातील एका कामगार नेत्यानं व्यक्त केली आहे.
त्याच्यात प्रत्येकाला किमान वेतन, प्रत्येकाला नियुक्तीपत्र, महिलांना समान वेतन आणि महिलांना नाईट पाळी करायची सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे. प्रत्येकाला 1 वर्षात आता ग्रॅज्युटी मिळणार आहे. सिस्टम एम्प्लॉईजलाही एका वर्षात आपल्याला ग्रॅज्युटीचा अनुदान देण्यात येणार आहे. तसंच गिग वर्करला PF PSI इन्शुरन्स सारखे लाभ मिळणार आहे. म्हणजे सत्यमेव जयते हे एक आपलं ब्रीदवाक्य होतं. पण आज नरेंद्र भाई मोदींनी श्रमेव जयते हा जो ब्रीदवाक्य बनवलेला आहे आणि कामगारांना जो न्याय दिलेला आहे त्याबद्दल आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांचे सर्वांचे अभिनंदन.
दरम्यान या सुधारणा भारतीय कामगारांच्या कल्याणात वाढ करतील, औद्योगिक क्षेत्र अधिक सक्षम करतील आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं ठोस पाऊल टाकतील. गोव्यात पणजे इथं सुरू असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपट रसिकांना देशोदेशीच्या चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. व्हॅलेंटिना बेर्तिनी आणि निकोल बेर्तिनी यांचा मॉस्किटोज हा इटालियन चित्रपट, जफार पनाही यांचा इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट, सूर्य बालकृष्णन यांचा दीपा दिदी आणि देबांकर बोरगोहाईन यांचा सिकार हा आसामी चित्रपट यासह इतर अनेक चित्रपट आज इफ्फीमध्ये दाखवले जात आहे. नारी शक्तीचं स्थान अधोरेखित करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच 50 महिला दिग्दर्शकांचे चित्रपट प्रदर्शित होत असून आज सिंपल दुगार यांचा लोकमाता देवी अहिल्याबाई हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येईल. याशिवाय प्रसिद्ध निर्माते विधू विनोद चोप्रा यांचा मास्टर क्लास बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या संचालक ट्रेशिया टटल यांच्याशी इफ्फीचे संचालक शेखर कपूर यांचा संवाद यासह विविध सत्र आणि कार्यक्रम इथं होत आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका आयुक्तांच्या स्तरावर करण्यात आले असून त्याबाबत हरकती आणि सूचना किंवा काही तक्रारी असल्यास येत्या 27 नोव्हेंबरपर्यंत संबंधित तक्रारी महानगरपालिकेत दाखल कराव्यात असं आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांकरिता 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. या मूळ मतदार याद्या भारत निवडणूक आयोगानं तयार केल्या आहेत. त्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित महानगरपालिकेच्या ठिकाणी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यातील आपले नाव महासेक वोटर लिस्ट .in ऑब्जेक्शन ऑन क्लिक या संकेतस्थळावर शोधता येईल. त्यावर 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. नागपूरच्या मिहान स्थित भारतीय प्रबंध संस्थांतर्फे व्यवसाय किंवा नोकरी करत असलेल्या अनुभवी लोकांसाठी वैशिष्ट्यपूर्ण अशा ब्लेंडेड MBA अभ्यासक्रमाची सुरुवात आज करण्यात आली. IIM नागपूरचे संचालक प्राध्यापक भीमराया मेत्री यावेळी अध्यक्षस्थानी होते. ब्लेंडेड MBAच्या या पहिल्याच तुकडीसाठी केवळ भारतातूनच नव्हे तर इतर अनेक देशांमधून तब्बल 373 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 83 विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे. यात भारताच्या 20 हून अधिक राज्यांतून आलेल्या तसंच परदेशातील काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. क्रिकेट. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 6 बाद 247 धावा केल्या होत्या. यजमान संघाकडून कुलदीप यादवनं 3 बळी घेतले तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नियमित कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यानं यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. कोलकात्यातील इडन गार्डन्स येथे झालेल्या 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 30 धावांनी पराभव केला होता. हवामान. विदर्भात सर्वत्र हवामान कोरडे राहणार असून कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आज वाशिम इथं 11.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली असून भंडारा जिल्ह्यात 12 तर नागपूर इथं 13.5 अंश इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक विकासाच्या निकषांवर सखोल पुनर्विचार करण्याचे दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत केले आवाहन. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिला डावा दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या 6 बाद 247 धावा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 आणि विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.